सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये सोमवारपासून आपण एक नवीन सेगमेंट इकडे सुरू केलेला आहे, ज्या सेगमेंटमध्ये जगभरात घडणाऱ्या विचित्र आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडामोडी आपण सेलिब्रेट म्हणण्यापेक्षा शेअर करत असतो. ऑस्ट्रेलियामध्ये मुली आहेत दोन, त्या जुळ्या आहेत. यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे, पण त्या सेम कपडे घालतात. बरं, यातही काही आश्चर्य करण्यासारखं नाही आहे. त्या एकच फोन शेअर करतात. बरं, यातही आश्चर्य करण्यासारखं खूप काही नाही आहे. त्या दोघी कायम सोबत राहतात. बरं, यामध्ये इतकं नाही आहे काही आश्चर्य करण्यासारखं, पण त्या दोघींचा बॉयफ्रेंडसुद्धा एक आहे. यात थोडंसं आश्चर्य वाटण्यासारखं. त्या दोघींचं म्हणणं आहे की त्या दोघींना एकाच दिवशी बाळं व्हायला हवीत. यामध्ये खूप काही आहे आश्चर्य करण्यासारखं. काय एकूण असतात लोकी लोक भयंकर. त्यांची नावंही तुम्हाला सांगून टाकतो. ॲना आणि लुसी असं त्या दोघींचंही नाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या राहणाऱ्या त्या आहेत. काय बॉयफ्रेंडचं आयुष्य म्हणावं ना. दोनही मुली, दोनही सेम दिसणाऱ्या, सेम विचारांच्या, एकमेकींची आवड असणाऱ्या आणि एकमेकींसोबत जुळवून घेणाऱ्या. आनंद मानायचा की दुःख, जाऊ द्या, सोडून देऊ आपण हा प्रकार इथेच. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.